आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावर मी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. काल सांजवेळान दिल्लीच्या लाल किल्ल्या लागसार एका मोटारीन जाल्ल्या शक्तीशाली स्फोटान 8 जाणांक मरण आयले आनी जायते जाण जखमी जाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिस्थितीचो नियाळ घेतलो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या निमाण्या पांवड्या खातीर आज मतदान जाता. 7 राज्यांतल्या 8 विधानसभा मतदारसंघांनी पोटवेंचणुके खातीरूय आज मतदान जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान भूटानच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतात. ढाकान चलतल्या आशियाय तिरंदाजी चॅम्पियनशिपान भारतान 2 पदकां निश्चित केल्या. आता पुराय खबरो. काल सांजवेळा दिल्लीच्या लाल किल्ल्या लागसार एका मोटारीन जाल्ल्या शक्तीशाली स्फोटान 8 जाणांक मरण आयले आनी जायते जाण जखमी जाले. सांजवेळा सुमार 7 वरांक ट्रॅफिक सिग्नलाचेर युंडे i20 मोटारीन जाल्ल्या स्फोटाची चौकशी करतना तपासकर्ते सगळे पर्याय मतीन दवरतात अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगले. ताका लागून आनीक 3-4 मोटारींचे लुकसाण जाले आनी चलत वचपी आनी ऑटो रिक्षेंतल्यान प्रवास करपी लोक जखमी जाले. दिल्ली पुलीस NIA NSG आनी फॉरेन्सिक्स हांच्या पंगडांनी चौकशी सुरू केल्या आनी स्फोटाची अचूक तपशील बेगीनूच मेळटलो अशें शाह हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिस्थितीचो नियाळ घेतलो आनी घर मंत्री अमित शाह हांचे कडेन ते उलयले. शाह हांणी स्फोट जाल्ल्या सुवातेक भेट दिली आनी लोकनायक जयप्रकाश इस्पितळांत जखमींची भेट घेतली. घर मंत्री आज वरिश्ठ अधिकाऱ्यां बरोबर उंचेल्या पांवड्या वेल्या बसकेन परिस्थितीचो नियाळ घेतले. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या निमाण्या पांवड्या खातीर आज मतदान जाता. ह्या पांवड्यान 20 जिल्ह्यांतल्या 122 मतदारसंघांनी मतदान जाता. मतदान सकाळी 7 वरांचेर सुरू जाला आनी सांजवेळा 6 मेरेन चलतले. पूण सुरक्षा कारणाक लागून चैनपूर, गोविंदपूर, रजौली, जमुई, सिकंदर, चकाई, झाझा सयत 7 विधानसभा मतदारसंघांनी सांजवेळा 5 वरांचेर मतदान सोंपतले. तशेंच गया, औरंगाबाद, बांका आनी रोहतास जिल्ह्यांतल्या कांय वाठारांनी आशिल्ल्या 1202 मतदान केंद्रांनी सांजवेळा 5 वरांचेर मतदान सोंपतले. सुमार 3,70,00,000 पात्र मतदार 136 बायलां सयत 1302 उमेदवारांचे फुडार थारायतले. चडशा मतदारसंघांनी NDA आनी महागठबंधन उमेदवार हांचे मदीं थेट लढत आसा. वेंचणूक आयोगान मुक्त, निष्पक्ष आनी शांततायेन मतदान जावचे हे खातीर पुराय वेवस्था केल्या. 7 राज्यांतल्या 8 विधानसभा जाग्यां खातीरूय आज पोटवेंचणूक जाता. तातूंत जम्मू काश्मीरांतले बुडगाम आनी नगरकोटा, राजस्थानांतले अंता, झारखंडांतले घाटशिला, तेलंगणांतले जुबली हिल्स, पंजाबांतले तरण तारण, मिझोरामांतले डंपा, ओडिशांतले नवपाडा हांचो आस्पाव जाता. ह्या पोटवेंचणुके खातीर मतमेजणी 14 नोव्हेंबराक बिहार विधानसभा वेंचणुके बरोबरूच जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयच्यान भूटानच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतात. ही भेट दोनूय राष्ट्रांमदीं उंचेल्या पांवड्या वेल्या आदान प्रदानाची परंपरा अधोरेखीत करता. भारत आनी भूटान हांचे मदली खाशेली इश्टागत आनी सहकार्य आनीक घटमूट करप हो हे भेटीचो उद्देश आसा. हे भेटी वेळार मोदी आनी भूटानचे राजा जिग्मे केसर नामग्याल वांगचूक 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनात सांगचो द्वितीय जल विद्युत प्रकल्पाचे उक्तावण करतले. भारत आनी भूटान हांणी संयुक्तपणान हो प्रकल्प विकसीत केला. म्हत्वाकांक्षी तरणाटे समाजांतल्या वंचित वर्गांक सशक्त करपा खातीर शारी सहकारी बँकांनी मुखार येवंक जाय अशें घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगलां. शाह हांणी काल नवी दिल्लीन शारी सहकारी पतक्षेत्राविशींची आंतरराष्ट्रीय परिशद सहकारी कुंभ 2025 उक्तावण केलें. त्यावेळार ते उलयताले. 5 वर्सां भितर 2,00,000 परस चड लोकसंख्या आशिल्ल्या दरेका शारांत शारी सहकारी बँक स्थापन करपाचो लक्ष्य आसपाक जाय अशें शाह हांणी सांगले.
कब और अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन एक मॉरल गाइडलाइन इश्यू कर सकती है जिसके आधार पर हर अर्बन कोऑपरेटिव बैंक्स ने अपने फाइनेंस को रीडिजाइन करना चाहिए, फाइनेंस की पैटर्न को रीडिजाइन करना चाहिए. और हमारा लक्ष्य क्या है अंततोगत, हमारा लक्ष्य कोऑपरेटिव को मजबूत करने के साथ साथ जो दबे कुचला तबका है उसको मजबूत करना, इसका हाथ पकड़ना, इसको उठाना है.
या वेळार आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या जागतिक क्रमवारीन पहिले दोन सुवातो मेळिल्ल्या खातीर शाह हांणी अमूल आनी इफकोचे अभिनंदन केले. देशभरांत 3 कोटी लिटर दूद एकठांय करून अमूल श्वेत क्रांती मुखार व्हरता अशें तांणी सांगले. 93 लाख टन युरिया आनी डीएपी उत्पादन करून इफको देशांतल्या 5व्या क्रांतीचो एक स्तंभ जाला अशें केंद्रीय सहकार मंत्र्यांनी म्हळें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
हरियाणाचे मुखेलमंत्री नायब सैनी हांणी काल नवी दिल्लीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. झारखंडाचे राज्यपाल संतोष गंगवार हांणी काल प्रधानमंत्री मोदी हांची भेट घेतली. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर मेरेन चलपी संसदेचे शियाळे अधिवेशनात विधायी कामकाज, सरकारी धोरणां, भौशीक प्रश्नांचेर अर्थपूर्ण आनी संरचित चर्चा हांचेर भर दितले अशें लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगलां. काल कोहिमान 22व्या राष्ट्रकुल संसदीय संघटना परिषदेच्या उक्तावण कार्यावळी उपरांत पत्रकारांकडे उलयतना बिर्ला हांणी संसदेन शिस्त आनी शिष्टाचार सांबाळपाचे म्हत्व अधोरेखित केले. 130व्या संविधान दुरुस्ती विधेयकाचो उल्लेख करतना बिर्ला हांणी संयुक्त संसदीय समिती घडयल्या आनी हेविशी विचार विनिमय सुरू आसा अशी माहिती दिली. समितीच्या चर्चांनी सगळ्या राजकीय पक्षांनी सक्रियपणान वांटो घेवचो असो उलो तांणी मारला.
जिस नीतियों के अंदर जनता की अपेक्षाएं आकांक्षा आती है, जिन नीतियों के अंदर जनता के विचारों से जन्म नीति बनती है, निश्चित रूप से वो राज्य भविष्य में एक व्यापक आर्थिक सामाजिक परिवर्तन करते हुए विकास के मूलभूत ढांचों के साथ वहां की प्रकृति, वहां की संस्कृति को जीवंत रखते हुए नीतियां बनाने का काम करेगी.
नामनेचो गीतकार आनी पद्मभूषण पुरस्कार फावो जाल्लो जावेद अख्तर आनी कॉपीरायट कायद्याची कडक अंमलबजावणी केल्ल्या खातीर आनी संगीतकारांक फावो ती रॉयल्टी मेळून दिवपाक मजत केल्ल्या खातीर सरकाराचे उपकार मानल्यात. नवी दिल्लीन एका कार्यावळींत उलयतना तांणी सांगले, फाटल्या वर्सा कलाकारांनी रॉयल्टीन सुमार 730 कोटी रुपया जोडले. देशांत बेरोजगारीचे प्रमाण ह्या वर्साच्या दुसऱ्या तिमहीन देऊन 5.2% जाला. पहिल्या तिमहीन 5.4% आशिल्ले. सांख्यिकी आनी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे मासिक कामगार शक्ती आनी बेरोजगारीच्या आकडेवारी प्रमाण अंदू जुलय सप्टेंबरांत तिमहीन गांवगिऱ्या वाठारांनी बेरोजगारीचे प्रमाण 4.4% आशिल्ले, जाल्यार शारांनी ते 6.9% आशिल्ले. मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण ह्या वर्साच्या पहिल्या तिमहीन कामगार बळान बायलांचो वांटो 33.4% आशिल्लो, जाल्यार दुसऱ्या तिमहीन तो वाढून 33.7% जालो. भारतीय हवामान खात्यान आज केरळा आणि माहीन उटंगाराचा अदमास उक्तायला. हवामान खात्यान छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब आणि अस्तंत उत्तर प्रदेशात कुडकुड्याच्या शियाचा अदमास उक्तायला. तामिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलान गडगड आणि जोगला मारपाची शक्यताय असा. केंद्रीय खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी भारतीय क्रीडा प्राधिकरण एसएआयन सहाय्यक प्रशिक्षकांच्या पदा खातीर भरती मोहीम जाहीर केल्या. नवी दिल्लीत मीडियाकडे संवाद साधताना मंत्र्यांनी सांगले, एसएआय भरती मोहिमे अंतर्गत 25 खेळा प्रकारांत 320 वयर सहाय्यक प्रशिक्षक पदां भरतले. भारतीय दादल्यांच्या रिकर्व आणि बायलांच्या कंपाऊंड तिरंदाजी पंगडांनी ढाकात चालू आशिल्ल्या आशियाई तिरंदाजी सर्तीच्या फायनलीत पात्रताय मिळवल्या आणि उण्यात उणी 2 पदकां निश्चित केल्या. दादल्यांच्या रिकर्व पंगडान कझाकस्तानचा 5-8-3 असो पराभव केला. दादल्यांचा पंगड 14 नोव्हेंबराक दक्षिण कोरिया आड खेळटलो. भारतीय बायलांच्या तिरंदाजी पंगडान बांगलादेशाक हारून फायनलीत पाऊल घाले. निमाणी मॅच 13 नोव्हेंबराक सकाळी 9:30 दक्षिण कोरिया आड जातली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. काल सांजवेळान दिल्लीच्या लाल किल्ल्या लागसार एका मोटारीन जाल्ल्या शक्तिशाली स्फोटान 8 जणांक मरण आयले आनी जायते जाण जखमी जाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिस्थितीचो नियाळ घेतलो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या आनी निमाण्या पावण्या खातीर आज मतदान जाता. 7 राज्यांतल्या 8 विधानसभा मतदारसंघांनी पोटवेंचणुके खातीरूय आज मतदान जाता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.